स्तोत्र संहिता अध्याय 131 दाविदाचे आरोहण स्तोत्र। हे परमेश्वरा, माझे मन गर्विष्ठ नाही, माझी दृष्टी उन्मत्त नाही, आणि मोठमोठ्या व मला असाध्य अशा गोष्टीत मी पडत नाही। खरोखरच मी आपला जीव स्वस्थ व शांत ठेविला आहे। दूध तुटलेले बाळक आपल्या आईबरोबर असते, तसा माझा जीव दूध तुटलेल्या बाळकासारखा माझ्या ठाई आहे। हे इस्रायला, आतापासून सर्व काळ तू परमेश्वराची आशा धर।